चीनीमंडी.com पॉडकास्ट।
राज्यातील 112 साखर कारखान्यांना गाळप परवाना। शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचं साधन असतानाही राज्यातील अनेक साखर कारखाने आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे। काटकसर आणि पारदर्शकतेतून त्यावर मार्ग काढणं शक्य आहे। याचा विचार करूनच राज्यातील 162 पैकी 112 साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला आहे। तसंच ऊस उत्पादकांना पहिल्या टप्प्यात ऊसाचं पेमेंट मिळण्यासाठी सहकार विभाग आग्रही आहे। शेतकरी आणि तालुक्याचा विकास साधणारा थोरात सहकारी साखर कारखाना हा इतरांसाठी मार्गदर्शक ठरला असल्याचे उद्गार सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले। भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला गायकवाड यांनी भेट दिली। यावेळी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट माधवराव कानवडे होते। ते म्हणाले, सर्वांच्या विकासाचं साधन असलेला सहकार जपायला हवा। 800 मेट्रिक टनापासून सुरुवात केलेला थोरात कारखाना आता 5,500 मेट्रिक टन उत्पादन क्षमता आणि 30 मेगावॅट वीज निर्मिती करतो। गायकवाड म्हणाले, मागील वर्षी राज्यात 107 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झालं असून 23,400 कोटी रुपयांच्या FRP ची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे। येणाऱ्या काळात ब्राझीलच्या धर्तीवर साखर आणि इथेनॉल निर्मितीची सांगड घालून उत्पादन करावं लागणार आहे। कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची प्रगती सुरू आहे। सहकार विभाग आणि राज्य सरकारनं पाण्याचा अतिवापर टाळणाऱ्या ठिबक सिंचनावरील लागवडीसाठी अनुदान देण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली। यावेळी भाऊसाहेब कुटे, साखर संचालक DB मुकणे, बाजीराव शिंदे, राजेंद्र देशमुख, इंद्रजीत थोरात, बाबा ओहोळ आदी उपस्थित होते।